हार करायला बसला तिकडे भगवंतासाठी. तुमच्याकडे थोडे फुलं आहेत असं उदाहरण दिलं, तुमच्याकडे फुलं आहेत, दुसऱ्या माताजीकडे पण फुलं आहेत आणि त्यांच्याकडे पण फुलं आहेत, आणि तुमचा हार चांगला व्हावा म्हणून तुम्ही त्यांच्याकडनं घेतला, त्यांच्याकडनं भांडण करून त्यांच्याकडनं घेऊन घेतला आणि तुमचं एक सुंदर गार्लंड तुम्ही बनवला आणि तुम्ही राधा गोपीनाथला टाकलं, तर राधा गोपीनाथ ते कसे स्वीकार करतात? काट्याचा हारासारखं स्वीकार करतात ते. म्हणजे बाहेरच्या दृष्टीने ते फुलाचं गार्लंड असेल, पण राधा गोपीनाथला ते काट्याचं गार्लंड हार. इफ यू ऑफेंड अदर्स द गार्लंड ऑफ फ्लावर्स विल बी गार्लंड ऑफ थॉर्न्स. पण समजा तुमचं कॉन्शियसनेस सॉफ्ट असेल, हा, आणि सेवा दास दासानुदास त्या भावनामध्ये असेल, तर तुम्ही समजा त्याच्यावर एक ड्राय लीव्स म्हणजे सुक जे पान असेल, सुकी पान असेल, त्याचं तुम्ही गार्लंड पण बनवलं ना, तर भगवंताला ते मालती फुलाचं गार्लंड सारखं भगवंताला वाटेल, सुगंधित गार्लंड भगवंत तसे स्वीकार करतात. ते म्हणाले कृष्णा इज भावग्राही, भावग्राही. आणि नंतर महाराज म्हणाले कुकिंग करताना, म्हणजे तुम्ही भावना काय ते महत्वाचं आहे, तुम्ही एकदम म्हणजे रागाने म्हणजे अँग्री मूडमध्ये तुम्ही कुकिंग केलात तर कृष्णा विल टेस्ट इज लाईक अ पॉइजन. तर म्हणून ना कधी ना माताजी किंवा प्रभूजी तुमची भावना चांगली नसेल तर तुम्ही तिकडं बाहेर जायचं पाहिजे, कुकिंग करायलाच नाही म्हणजे त्यावेळी, कारण जेव्हा तुमची भावना तशी असते ना ती भावना त्या कुकिंगमध्ये जाते. तुम्ही अँग्री मूडमध्ये म्हणजे एकदम विचलित मूडमध्ये तुम्ही कोणाच्या प्रती काहीतरी वाईट विचार करतायत त्या भावनेमध्ये तुम्ही कुकिंग केला ना, तर ती भावना तुम्ही ज्यांच्यासाठी कुकिंग करतात ती भावना त्यांच्यामध्ये पण येणार. जे खाणार ते त्याच्या म्हणजे
कोणाच्या प्रती पण जर भावना अशी असेल आणि तुम्ही कुकिंग केला
हो तरी म्हणजे ग्रीणा एनव्ही एनव्ही किंवा इन दॅट मूड, म्हणजे मूड काय पाहिजे तुमचं की मी भगवंताच्या प्रसन्नतेसाठी भक्तांच्या प्रसन्नतेसाठी मी कुकिंग करते त्या भावना पाहिजे. तुम्ही असं केला हे घातलं छास घातला हे घातला मग ती भावना मग ते खूप दूषित भावना होते. पण कृष्णा विल टेस्ट इज अ पॉइजन. द सबस्टन्स ऑफ सोसायटी ऑफ डिवोटीज इज दॅट डिवोटीज लिव्ह इन द स्पिरिट ऑफ सर्वंट ऑफ द सर्वंट. इफ देर इज चीप एडोरेशन इन द एसोसिएशन देन इट विल रिअली स्पॉइल द डिवोशन. भक्ती सिद्धांत सुधा ठाकूर सेड होल सबस्टन्स ऑफ भक्ती विल बी कॉम्प्रोमाइज्ड. चीप एडोरेशन म्हणजे फालतू प्रशंसा. आणि भक्ती सिद्धांत सुधा ठाकूर सेड इट इज लाईक अ डंग ऑफ अ बोर. The substance of devotion is what? Attitude is of the essence. तुम्ही काय करतात ते महत्वाचं नाही आहे, पण तुम्ही कुठल्या भावनांनी सेवा करतात ते महत्वाचं आहे. आणि जेन्युइन डिवोशन सर्विस म्हणजे खरोखरच डिवोशन सर्विस म्हणजे भक्ती म्हणजे काय? नो मॅनिप्युलेशन अँड नो एक्सप्लॉयटेशन. कळलं? महाराज म्हणतायत नो मॅनिप्युलेशन अँड नो एक्सप्लॉयटेशन. इफ यू डू सम सर्विस आणि तुम्ही अशा सर्विस करता की तुम्ही मॅन्युप्युलेट करतायत किंवा एक्सप्लॉयटेशन, त्याला हिंदी मराठीमध्ये तुमचं पण त्याचा फायदा. सो इज एस व्हॉट इज सिम्प्लिसिटी? सिम्प्लिसिटी म्हणजे काय? इट इज नॉट एक्सटर्नल ड्रेस ऑर हाऊ यू बिहेव. सिम्प्लिसिटी इज दॅट अ प्रॉपर सर्व्हिस ॲटिट्यूड टू प्लीज कृष्णा, दॅट इज सिम्प्लिसिटी. म्हणजे इफ यू आर सिम्पल म्हणजे हा किती सिम्पल आहे, नॉट बाय द एक्सटर्नल ड्रेस ऑर द वे ही टॉक्स, बट अ प्रॉपर सर्व्हिस ॲटिट्यूड इन विच अ पर्सन इज डुईंग द सर्व्हिस टू प्लीज कृष्णा, दॅट इज द सिम्प्लिसिटी. इन द लॉंग रन इट इज दिस सर्व्हिस ॲटिट्यूड दॅट पीपल विल अप्रिशिएट. आता तुम्ही काही सेवा केली लोकांना आकर्षित करायला, ते वर्षानुवर्ष चालणार नाही, पण समजा तुम्ही खरोखरची त्या भावना ठेवली की प्रॉपर ॲटिट्यूड भगवंतांना प्रसन्न करण्याचं, भक्तांना प्रसन्न करण्याचं, दिस ॲटिट्यूड विल दॅट पीपल विल ॲप्रिशिएट इन द लाँग रन. अँड इन दॅट स्पिरिट वी शूड डू दस 9 प्रोसेसेस अँड वी एलिवेट. आणि महाराज म्हणाले कृष्णा कॉन्शियस व्हेरी रेअर, इट इज गिव्हन टू यू, यू ओनली रिसीव इट थ्रू सर्व्हिस ॲटिट्यूड अँड डिटर्मिनेशन. कृष्णा कॉन्शियस व्हेरी रेअर आणि ती तुम्हाला दिली गेली आहे. यू कॅन रिसीव इट ओनली विथ अ प्रॉपर सर्व्हिस ॲटिट्यूड. तुमची ती भावना नसेल तर तुम्ही कृष्ण भावना असून तुम्ही नाही आहेत असं. Determination, yes. And then Krishna will give, then the Vaishnavas will give blessings. If it is proper service attitude and determination, then the Vaishnavas will give full blessings. And this is the power to conquer Maya. And the Maharaj Parat manale, service attitude invokes the blessings. Tumhala konakadna aashirvad ghetala, proper service attitude will invoke the blessings. This is one point. Second point is sincerity. Sincerity means no ulterior motives. म्हणजे आता मराठी मध्ये काय म्हणतात, अल्टीरियर मोटिव्स म्हणजे दुसरी काय तुमची इच्छा नसताना ते सेवा, दॅट इज कॉल्ड सिन्सिअरिटी. हे सुंदर आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता जे सांगतोय तुम्हाला, जितकं तुम्ही आतुरता दाखवत आहेत सेवामध्ये तितकंच तुम्हाला भगवंत तुम्हाला अवॉर्ड रिवॉर्ड देतात, म्हणजे बक्षीस. जितकं आतुरता तुमच्यात असते, द सबस्टन्स इज रिव्हील्ड विथ इगरनेस टू हिअर अँड अ सेन्स ऑफ अर्जन्सी. जेव्हा तुम्ही भागवत श्रवण करायला बसतायत तर तुमची आतुरता ऐकण्यामध्ये असली पाहिजे आणि अर्जन्सीमध्ये की बाबा मी ऐकता ऐकतोय, कारण मी नाही ऐकलो तर मला जीवनाचं लक्ष काय ते समजणार नाही. तर त्याप्रमाणे त्या अर्जंट मूडमध्ये तुम्ही जेव्हा ऐकतायत, दॅट इज द टाइम कृष्णा विल रिव्हील हिमसेल्फ. मॅटर ऑफ लाईफ अँड डेथ, डेस्परेशन, वेन यू सिट टू हिअर यू शुड हिअर विथ दॅट ॲटिट्यूड की आज मला ऐकलंच पाहिजे, आज कसंही करून मला ऐकलं पाहिजे. इट्स अ मॅटर ऑफ लाईफ अँड डेथ की नाही ऐकलं तर गडबड प्रश्न आहे. आणि डेस्परेशन, यू आर डेस्परेट. आणि नेक्स्ट पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, इवन इफ द स्पीकर इज नॉट ऍडव्हान्स्ड, इफ यू आर ईगर यू विल गेट मोर रिअलायझेशन दॅन द स्पीकर. स्पीकर ऐसे बोल देते आहे, लेकिन इफ यू आर ईगर ना यू विल गेट मोर रिअलायझेशन दॅन द स्पीकर. और ऐसे बहुत बार हो जाता है, जैसे कोई कभी हम लोग कैजुअली कुछ स्टेटमेंट बोल देते हैं लेकिन किसी ने कैच कर लेता और अपना जीवन का वो लक्ष्य बना देते हो. तो बोले इवन इफ द स्पीकर इज नॉट एडवांस, इफ यू आर ईगर यू विल गेट मोर रियलाइजेशन देन द स्पीकर. इट्स वेरी 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 इंपॉर्टेंट. कभी कभी आम्ही बघतो ना, आम्ही म्हणतो अरे ये तो ऐसे ही है, ये क्या क्लास देगा, आई विल डू समथिंग एल्स, इफ I don't want to hear this class. I'll do something else. I'll hear from this person. But Maharaj made a very important point. If you are eager to hear, to bhale wo simple point bhi koi na ho, usse aapko realization, speaker se bhi jyada realization aapko milega. Then another point, with the relation with the devotees. If you put others in anxiety, it's a matter of time that you will fall down. सेवा करते समय कुछ भी करते समय आप दूसरे को परेशानी में डाला आपने, तो आपका पतन निश्चित ही है. इट्स अ मैटर ऑफ टाइम दैट विल फॉल डाउन. इफ यू कंप्लेन यू आर स्लोइंग द प्रोसेस. अगर आप कंप्लेन करेंगे किसी के प्रति तो आपका जो प्रोग्रेस है ना उसका कुछ नहीं होगा, आपका होएगा, वो अपना चालू रहेगा उसका. आप कंप्लेन करेंगे तो आपका जो प्रोग्रेस है वो स्लो डाउन हो जाएगा. अँड इफ यू आर जस्ट टॉलरंट अँड यू गो थ्रू इट अँड लुक बॅक यू नो इट वॉज परफेक्ट. सो ॲट दॅट टाइम वी मे नॉट रिअलाइज बट दॅन वेन लुक बॅक एट इट की यू विल नो दॅट इट्स परफेक्ट. नेवर जज अ डिवोटी बाय दर एक्सटर्नल अपिअरन्स. If you see the bad quality in others, you will destroy your own bhakti. Maya will justify your offense. Agar aapko agar kisi mein andar bura dikhna hai, to Maya will justify that offense. But it said, but if you have proper service attitude, all things will be put into right place. To bole ki never judge a devotee by their external appearance. To the degree we commit ourselves, we connect our souls eternally to the flow of mercy descending from Radha and Krishna. Jitna tak hum commit karte ho apne seva ke liye, utna tak Radha Krishna ki kripa. And in this way, if you are living in this way, then we can chant the holy names purely. Others we cannot chant. Initiation lecture mein ek cheez bataya Maharaj ne. Ki bole ki it's very easy to take a vow, but very difficult to keep the vows. Bole aap vow to lenge. लेकिन वो वाव को कायम रखना मरते दम तक दैट्स वेरी डिफिकल्ट. दिस इज वेरी डिफिकल्ट. ही सेड बट इट इज इजी इफ यू आर हैविंग नाइस एसोसिएशन विथ फेलो डिवोटीज. ही सेज देन देयर इज नो प्रॉब्लम. सो ही सेड दैट बी सिंसियर एंड चैंट योर 16 rounds of Maha Mantra and follow the four regulative principles. And under the guidance of spiritual master, learn to become the servant of the servant of servant. And if you do this, then you are formally connected to the flow of Guru Parampara, devotional service coming from Guru Parampara. You don't deserve this initiation, it is coming by causeless mercy. It is, comes only by causeless mercy. Maharaj ka ek sanyas offerings ho gaye the thode. Usme when Maharaj was asked to speak, तो महाराज ने ये श्लोक बताया, नहम विप्रो न चंद्रपति नपि वैष्णव शूद्र नहम वाणी न चक्रपति न वनस्तिवा. ही सेड चैतन्य महापुरुष सेड आई एम नॉट अ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य और अ शूद्र. आई एम नीदर अ ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ. आई सिंपली आइडेंटिफाई माई सेल्फ एज अ सर्वेंट ऑफ सर्वेंट ऑफ सर्वेंट ऑफ लॉर्ड कृष्ण. एंड देन महाराज सेड दैट आई डिड नॉट वॉन्ट टू एक्सेप्ट सन्यास बट बिकॉज आई वॉज फोर्स टू एक्सेप्ट इट I took it up. And he said that by taking sannyas doesn't mean that you are greater than anyone else. What is really important is that whether you are in a sannyas ashram or in a grahastha ashram or anywhere else, you should be engaged in the service of devotees. That is the main thing. He said not anything else. So he said the real thing is that when you are engaged in the service of the Vaishnavas in whatever situation you are, then that you should consider as really received the mercy and you should feel fortunate for that. He said that in our movement so many people have left their bodies who are not sannyasis but they are very very insignificant ladies, housewives who had not taken up big projects, but when they left their body, they have left the body in a very very royal way. Tar Maharaj mantet ki like So you have to understand one thing, that in whichever ashram you are in, just develop this mood of service to the Vaishnavas, service to your fellow God brothers, God sisters. He says only that will really help you. He said, by my accepting sannyas, if I am not in a position or if I am not in a mood of serving all the devotees, then there is no value to this sannyas ashram. He says, but my fortune is that I am allowed to do this service and I am accepted as a servant of all of you. So that is my fortune. If I am not allowed to serve, then that's not my fortune. So this is one point he mentioned. And in the address to the brahmacharis, he was actually mentioning that how each one should value each other's services. He said that, you know, nobody can say that this service is important, that service is not important. Everyone's service is equally important in the eyes of Krishna. Krishna accepts the same service. He said XYZ person is preaching in colleges, but he cannot do what ABCD is doing in a village. So, or that person cannot do what EFGH is doing in guest reception. So then he highlighted each of the departments. He said, like, guest reception, so good. DT services, so important. Then preaching in villages, so important. Preaching in college, so important. He says they are all different preaching activities, but everything is like a wonderful garland of different flowers is offered. But no one should think that one service is different than other service. He says if you ever think like this, then whatever service you do to Krishna will not please him at all. That service will be displeasing for him. If you think that my service is better than somebody else's service. And then he said, a devotee should not think that, you know, now I have time, so I can relax. A devotee should always be eager for more and more service. Means, and when the day ends, he should think that I have not completed this service, I have more things to do. He said that Maya is so strong that it can bewilder you. So when somebody is giving you service, then you should aspire for more. Give me more service. And should thank the person because you are engaged in more service. So he said, a devotee should not consider that, you know, now I have free time, now I'll slightly relax. He said that will be good for body comfort, but it will not be good for your spiritual aspect. So for spiritual advancement, you should always be short of time for service. And that is, you should consider that to be fortunate. Abhi kabhi bhi, he said, whenever you think like this, kid, now I have nothing else to do, what to do now? Aisa sochna to samajh ki you are dangerous position. But if you are thinking that kabhi itna sara service hai, kabhi karu, when I will finish this, I have no time for this, then you are in a fortunate condition. Elsewhere, Maharaj mentions that if you want any service to be done, catch hold of a person who is busy. Give him that service and that service will be done. If you think that somebody aise baithe hai aur unko diya na, wo kabhi nahi hoga service. But if you give to a person who is busy, he said that, you know, give to that person who is busy, that service will be done. So you are saying that a devotee should always be in that mood, that, you know, that consciousness that ki, I have so much service to do, but I have no time. In other words, when you hit the bed, you should just straight away go to sleep. Itna thakna chahiye. Yeah, यू शुड प्री ऑक्युपाइड सो मच ऑफ थिंग्स अँड दॅट्स अ रोल ऑफ अ स्पिरिच्युअल मास्टर बेसिकली द स्पिरिच्युअल मास्टर्स रोल इज टू जस्ट एंगेज द डिसायपल्स इन मोर अँड मोर सर्विस बेसिकली दॅट्स अ पॉइंट There's another wonderful thing which acha ek minute aur ek acha point I just have to search for that point सॉरी ग्रीडीनेस के ऊपर बताया एक मिनट हा ग्रीडीनेस किल्स अदर्स बाय एक्सप्लॉयटेशन एंड किल्स हिमसेल्फ बाय एंग्जाइटी ग्रीडीनेस से यू किल अदर्स बाय एक्सप्लॉयटिंग देम एंड यू किल योर सेल्फ बाय एंग्जाइटी प्राइड एंड ग्रीड kill and slaughter the good quality of the soul pride and greed pride or greed kills the good qualities of a soul and he says devotional service if casual it is very casual minimal purification and benefits to us and minimum pleasure to krishna If you do casual devotional service, it's minimum purification and minimal benefits to you and minimum benefit pleasure to Krishna. So this you have to meditate. So many things are there to meditate. What I liked is the garland ka. Garland of flowers, garland of thorns. And the second thing about the earring, basically. Yeah, it's very, very important.
And you are finding giving lecture and people are sitting and listening to it. You will be more purified.
He said that ki like, and that is true, huh, Prabhuji. Like off lately what happened is that ki I have been going for Bhagavatam classes na ye sunne ke baad means I am not that ki I didn't want to but mentally reason aaj kaun lecture de raha hai I go every Friday for dressing to agar koi Gaur Gopal ya koi deta to then I sit and others I said I'll hear later on I do hear not that ki I don't hear I go back and wo internet se download karke main baad mein sham ko sunta hu but then उस समय का वो मूड नहीं रहता कि
लाइव
सुनने बोला घर जाते बट लास्ट टू फ्राइडेज बोथ द पीपल हु गिव द लेक्चर वर नॉट व्हाट इज ए वेरी गुड ओरेटर्स बट देर आर सो मेनी डिफरेंट पॉइंट्स आई गॉट फ्रॉम देम एंड इट वाज सो एनलाइवनिंग एक्चुअली इट वाज सो एनलाइवनिंग दैट यू रियली फेल्ट दैट यू नो I would have missed something if I had not heard this. Just like this. So, you know, as one devotee was saying, that ki harek lecture kuch na kuch to aapko sikhne ko milta hai. It's not that ki it never goes a waste. You get something to hear. And that will really push you. And it happened for me because both the times during Friday lectures, I got so many points from those lectures. Which had heard before, but it got deeply engraved ki baba yes this is the one not that ki you are not heard it but you are eager to hear and then Krishna reveals because I was meditating on the same point very nicely he said that even if the speaker is not advanced, not that we cannot judge like that, but what it means is that like if you are eager, the point is that if you are eager, then you will get more realization than the speaker. It's true. Like once Gaurang Prabhu told this Valmiki Muni Prabhu who was 80 years old. I said casually, "Bole, Prabhuji, aap to abhi 80 years ko, you should chant 36 rounds, 32 rounds. Sir, is it? He just told him casually, then that person took it so seriously, and off lately till now he is 93 years old, he is still chanting 32 rounds. But Gaurang Prabhu said, "I just told him just casually. I never expected that he will chant 62, but I said, I just told him casually. That person took it so seriously." It's like that. And sometimes, you know, you speak, you just make a casual comment in the lecture. Like many times happened, I had given some class. And then after 2 months, I gave a class in Hyderabad. Maine casually aise bol diya tha. Kya bol diya? I just repeated what Maharaj said, you know. Ki when you have pride, instead of becoming dasanu dasanu das, you become dasanu das. Then you become das. And then you become boss. And then you become bossanu boss. Maine casually a joke karke maine bol diya tha. I repeated what Maharaj said, ki this is what happens when you become advanced. You come first in the temple, then you become das, das, dasan, das. Then you become advanced, then you become dasan, das. Then you become
das.
Dasan, das. And then you become boss. Maine casually bol diya tha. After 3 years also, this person remembers this and he says, every time I meditate on this point and I always try to tell myself that I should always become dasanu, dasanu, das. And he says, I always keep this in mind whenever I do service. I just get said casually. I just forgot. But this person is remembering like this, you know. So you may say sometimes casual, but then person who hears takes it. It's like that. So it doesn't depend on who is speaking. What it really depends on, what you do, sit and how you sit to hear. That is very important. So, hearing, sitting and hearing with eagerness will only benefit you, not the speaker. It will benefit the speaker also. If you are eager, then the speaker will be enthused to speak. But if you are eager, it will benefit you more. So, we should never take the speaker very lightly. Because you do not know. Because when somebody sits on the Vyasasana, yeah, Guru empowers that person to speak something which you need to know. आपके लिए जो जरूरी है वो आपको मिल जाता है. Very important point. So we should make that as a priority. Thank you very much. इतना ही शेयर करने का था अभी इस समय.
नहीं इतना ही कर सकते हैं, टाइम शॉर्ट है इसलिए नहीं तो